भाषा आपली सर्वांचीच. लेख 44. स्त्रीचं भाषिक स्थान. मैत्रेयी, गार्गी वगैरे विदुषींचा विषय निघाला की त्याकडे दुर्लक्ष करून भारतात फार पूर्वींपासून स्त्रियांवर अत्याचार होत आलेले आहेत अशा तऱ्हेची आक्रमक भूमिका घेणारी मंडळी आपल्याला प्रत्यही भेटत असतात. पूर्वी काय होतं ह्याबद्दल अनेक ग्रंथांमधून अंतर्गत पुरावे वगैरे गोळा करून चर्चा वाद रंगवले जातात, पण पुरावे म्हणून सादर केलेल्या ग्रंथांच्या भाषेचा विचार फारसा कोणी केल्याचं दिसत नाही. वैदिक आणि संस्कृत भाषांचा विचार केला तर असं अगदी स्पष्ट दिसतं की या भाषांमधल्या क्रियापदांमध्ये प्रथमपुरुषी आणि द्वितीय पुरुषी रूपांमध्ये लिंगभेद नाही. ह्याचा सरळ स्पष्ट अर्थ असा की स्त्री पुरुष जेव्हा एकमेकांशी बोलत असत तेव्हा ते अगदी समान पातळीवरून बोलत असत. त्यांच्यात उच्च नीच असा कोणताही भेदभाव नव्हता की स्त्री पुरुष असा लिंगभेद नव्हता, याचाच हा ढळढळीत पुरावा आहे. संस्कृत भाषेत क्रियापदांची रूपं आणि एवढंच नव्हे तर अस्मद आणि युष्मद ही सर्वनामं यांच्या बाबतीत कसलाही लिंगभेद नाही, मुळीच नाही. आगच्छती, करोती, पिबती, पृच्छामी, लिखसी, माया, त्वया, तुभ्यम कोणतंही रूप घ्या, ह्यात कुठे पुसटसाही लिंगभेद आढळ. स्त्रियांच्या कौटुंबिक सामाजिक स्थानाबद्दल वाद घालून तिचं स्थान काय आहे अशा प्रकारचे प्रश्न स्त्रियांचे कैवारी स्त्रीवादी नेते नेहमीच चर्चेला घेत असतात आणि अशा वादांमध्ये स्त्रियांचं स्थान फार प्राचीन काळापासूनच दुय्यम आहे वगैरे गोष्टी उगाळून बोलल्या जातात. पण भाषेच्या ह्या अंतर्गत पुराव्यांवरून असं स्पष्ट दिसतं की अभिजात संस्कृतच्या काळात तसं काहीही नव्हतं. अभिजात संस्कृत नंतरचा काळ म्हणजे प्राकृत, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची वगैरे अपभ्रंश भाषांचा काळ. हा काळ भारतीय भाषांच्या दृष्टीनं पुन्हा एकदा नवं वळण घेणारा काळ. ह्या काळात कृषीचं चांगलं बस्तान बसलं होतं, सुबत्ता आली होती. एकाच कुटुंबातही आता अधिकाराची उतरंड सुरू झाली होती. सर्वजण समान असण्याचा काळ संपून आता काही जण अधिक समान व्हायला लागले होते. जुन्या काळात भटक्या वृत्तीत स्त्री पुरुष दिवसभर एकाच प्रकारचं जीवन अक्षरशः एकत्रपणे व्यतीत करत होते. पण आता शेतीवाडीच्या विकासाबरोबर घरदारही आकार घेऊ लागलं होतं आणि त्यातून कामाची विभागणी सुरू झाली होती. पुरुषांनी बाहेरची शेतीभातीची कामं सांभाळायची आणि स्त्रियांनी घरात चूल मूल बघायचं अशी पद्धत सुरू झाली आणि अधिकाराच्या कल्पनेतून स्त्रीला दुय्यम स्थान मिळालं असावं, कारण ह्याच काळात म्हणजे अपभ्रंश भाषांच्या काळात स्त्रियांची भाषा वेगळी होऊ लागलेली दिसते. बायकांची भाषा हळूहळू बदलून क्रियापदांची स्त्रीलिंगी रूपं वेगळी होऊ लागली. सर्वनामांमध्येही स्त्रीलिंगी रूपं वेगळी झाली. आदरार्थी रूपांचा विकासही ह्याच काळात सुरू झाला. आदर दाखवण्यासाठी बहुवचन वापरण्याची पद्धत ह्याच काळात सुरू झाली. संस्कृत भाषेत गुरुलाही त्वम म्हणण्याची पद्धत होती आणि आदर दाखवण्यासाठी भवान अत्र भवान असे शब्द असले तरी बहुवचन वापरण्याची पद्धत मुळीच नव्हती. आदरार्थी म्हणून बहुवचनी रूपं वापरण्याच्या पद्धतीतही आजचे काही प्रकार पाहता त्या त्या समाजाची एकूण विचारसरणी काय आहे हे लक्षात येतं. उदाहरणार्थ पंजाबी भाषेत आदरार्थी रूपं नेहमी बहुवचनी आणि पुल्लिंगीच असावी लागतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसला का? किती विलक्षण प्रकार आहे हा. अगदी आपल्या जन्मदात्या माता माऊलीबद्दल आदर व्यक्त करायचा झाल्यास आपल्याकडे प्रमाण मराठीत कोणताही वेगळा प्रकार अस्तित्वात नाही. कोल्हापूर वगैरे भागातल्या ब्राह्मणेतर समाजात स्वतःच्या आईला आमच्या आई असं आदरार्थी बहुवचनी म्हणायची पद्धत आहे. पुण्या मुंबईकडे सासूबाईंचा उल्लेख अशा प्रकारे होतो, म्हणजे आदरार्थी बहुवचनी स्त्रीलिंगी रूप वापरलं जातं. पण पंजाबी भाषेत मात्र मेरी मा असं मान्यच होणार नाही. सर्वप्रथम म्हणजे आदरार्थी जी हवाच, म्हणजे झालं माताजी. आणि माताजी म्हटल्यावर एकवचन कसं वापरणार? बहुवचनच हवं. पण मेरिया माताजिया किंवा असं काही चमत्कारिक रूप होत नाही, कारण पंजाबी कल्पनेनुसार आदरास पात्र होऊन बहुवचनासाठी पात्र ठरणारी व्यक्ती स्त्री कशी असेल? म्हणजे पुरुषी व्याकरणानुसार रूप पुल्लिंगीच हवं. आणि असं करता करता ते योग्य प्रतिष्ठित रूप होतं मेरे माताजी. मेरे माताजी इस वक्त घर पर हन, म्हणजे माझी आई आत्ता घरी आहे. आपल्या एखाद्या मोठ्या बहिणीबद्दल आदर दाखवायचा झाला तर रूप होतं मेरे बहिणजी. दक्षिण भारतात कृषी आणि घर यांचा विकास फार पूर्वीच झालेला होता, म्हणून द्रविडी भाषांमध्ये म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड, मलयाळम या भाषांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच क्रियापदांमध्येच नव्हे तर सर्वनामांमध्येही स्त्रीलिंगी रूपं वेगळी होती आहेत. आधुनिक भारतीय भाषांमध्ये उत्तरेकडच्या आणि पश्चिमेकडच्या सर्व भाषांमध्ये हा लिंगभेद आढळतो, पण पूर्व भारतातल्या बंगालीत मात्र लिंगभेद नाही. तिथे स्त्री पुरुषांची भाषा एकच आहे. युरोपातल्या भाषांचा विचार केला तर तिथेही असं दिसतं की मध्य युरोपात म्हणजे आजच्या राजकीय नकाशातले उक्रेन, झेकिया वगैरे देशांचा प्रदेश म्हणजे सुपीक जमिनीमुळं गव्हाचं कोठार मानला गेलेला आणि अजूनही असलेला प्रदेश. ह्या भागात शेतीचा विकास झाला, त्याच्या जोडीनं कुटुंब कल्पनेचा विकास झाला आणि स्वाभाविकपणेच तदानुषंगिक कामाची वाटणी, अधिकारांची उतरंड वगैरे गोष्टी पूर्व युरोपात विकसित झाल्या. परिणामतः तिथल्या भाषांमध्ये लिंगभेद स्पष्टपणे दर्शवणारी क्रियापदांची रूपं आणि सर्वनामं विकसित झाली. रुसी, पोलिश, झेक वगैरे सर्व स्लाव भाषांमध्ये हा भाषिक विकास स्पष्टपणे दिसून येतो. पूर्व युरोपाच्या तुलनेत भिन्न परिस्थिती पश्चिम युरोपात होती. तिथली शेती तितकीशी चांगली नसल्यामुळे स्त्री पुरुष सारखेच कष्ट करत होते. पुरुषाच्या बरोबरीनं स्त्री बाहेरची कष्टाची कामं करत होती आणि त्यामुळे तिकडच्या भाषांमध्ये क्रियापदांची वेगळी स्त्रीलिंगी रूपं विकसित झालेली दिसत नाहीत. ज्या भाषांमध्ये स्त्रीलिंगी रूपं वेगळी असतात त्या भाषिकांच्या कानांना ती वेगळी स्त्रीलिंगी रूपं ऐकायची सवय झालेली असते. हैदराबादला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेसच्या हॉस्टेलवर असताना घडलेला एक प्रसंग आठवतो. एक बंगाली विद्यार्थी होता, अगदी दारासिंग शोभावा असा धिप्पाड. एकदा जेवणाच्या वेळी तो आपल्या मित्राला मेसच्या दारात उभा राहून आलोच म्हणून बंगालीत सांगत होता, आश्ची, आम्ही आश्ची. पण त्याचं ते छान बंगालीतलं बोलणं मराठी भाषिक विद्यार्थ्यांना इतकं विचित्र वाटत होतं की त्या दारासिंगसारख्या धिप्पाड माणसाच्या तोंडी ते मुळीच शोभत नव्हतं, म्हणजे मराठी कानांच्या दृष्टीनं, कारण मराठी कानांना ते आली, मी आली असं नागपुरी मराठीसारखं वाटत होतं. आणि त्याचं ते वाक्य ऐकून आमच्या मराठी घोळक्यातल्या भोपाळच्या दोन मराठी मुली म्हणाल्याही, हा एवढा आडदाण मुलगा पण अगदी मुलीसारखा आली गेली बोलली करत बोलतोय, नाही का?